हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:17 झाले. तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मे थॉट ऑफ द डे का टाइम हो गया आहे. थॉट ऑफ द डे मध्ये आजचा जो विचार आहे जो आज मला वाचायला मिळाला तो खऱ्या अर्थानं प्रचंड महत्वाचा आहे. नाशिक खूप कान देऊन ऐका. पूर्ण धारणा के साथ बोला गया नहीं, पूर्ण धारणा के साथ बोला गया नहीं, सिर्फ दूसरों को खुश करने या समस्या से छुटकारा पाने के लिए बोले गए हां से बेहतर है. बऱ्याचदा आपण टाळून देतो काम. हो हो म का नाही, तुम्हाला नक्की यायचं आहे, हा डेफिनेटली 100% येणार, बस का तुम्ही बोलवलं आणि आम्ही येणार नाही असं कधी झालंय. हे असो किंवा महा मग हे काम तर माझ्याकडनं होईल, मग मी करेन ना, अहो माझ्यावर भरोसा ठेवा. व्हेरी गुड. समोरचा त्या क्षणासाठी खुश होतो, सुखी होतो, पण तुम्ही ते काम करत नाही आणि मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणूनच होत असेल हो सांगा, नसेल होत स्पष्ट नाही बोला. क्षणभरापुरतं समोरच्याला थोडं वाईट वाटेल, पण लागलीच्या लागली तो हाच विचार करेल की अरे बरं झालं याने लागलीच्या लागली नाही सांगून टाकलं. समोरच्याचा वेळ वाचतो. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर याच थॉट सोबत देसी लुक फ्रॉम एक पहेली लिल्ला. एन्जॉय, बजाते राहो.